प्रश्न क्रमांक 51. हिंदुस्थान हे एक राष्ट्र ही कल्पना इंग्रजांच्या आगमनानंतर निर्माण झाली असे म्हणतात, तुम्हाला काय वाटते?
राष्ट्र आणि राज्य या कल्पनेत अंतर आहे हे न जाणल्यामुळे हा चुकीचा समज निर्माण झालाय. राज्य ही एक व्यवस्था आहे आणि तिचा संबंध शासनापुरता मर्यादित आहे. राष्ट्र या संकल्पनेत धर्म, संस्कृती, तदनुषंगिक सणवार, पवित्र तीर्थक्षेत्र, पुण्यपुरुष, पराक्रमी वीर इत्यादींचा समावेश होतो. हिंदुस्तान हा काही चक्रवर्ती सम्राट सोडले तर निरनिराळ्या राज्यात विभागलेला होता, हे खरंय. या राज्यांचा कालपरत्वे संकोच विकास होत असे. राष्ट्र ही धारणा मात्र वेगळी आहे आणि ती वेदकाला इतकी प्राचीन आहे, महाभारत कालापासून ऐतिहासिक म्हणून स्पष्ट म्हणता येईल अशी आहे. आपल्या पवित्र सप्तपुऱ्यांमध्ये उत्तरेतील हरिद्वार आणि दक्षिणेतील कांची यांचा उल्लेख आहे. चार धामांपैकी एक बद्रीनाथ हिमालयात अगदी उत्तरेला असून उरलेले तीन धाम पुरी, रामेश्वर, द्वारका हे पूर्व, दक्षिण आणि पश्चिम समुद्राच्या तटावर आहेत. सात नद्या आणि 12 ज्योतिर्लिंग आणि 52 शक्तीपीठ अशीच सर्व भारतभर विखुरलेली आहेत. मकर संक्रांत, दसरा, दिवाळी, नारळी पौर्णिमा इत्यादी सण निरनिराळ्या स्वरूपात पण सर्व भारतभर साजरे केले जातात. चातुर्वर्ण व्यवस्था सर्व भारतभर रूढ आहे. या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी वा कुंभमेळ्यासारख्या महापर्वासाठी सर्व भारतातून लोक एके ठिकाणी जमतात. परशुराम हे त्या मानाने अप्रसिद्ध दैवत. पूर्वोत्तर सीमेवरील अरुणाचलम प्रमाणे दक्षिण पश्चिम सीमेवरील केरळातही पूजलं जातं. भारतवर्षात कुठंही अतिथीची पूजा होते तेव्हा या पुरुषाच्या चरणतीर्थानं माझं राष्ट्र निर्भय आणि सुरक्षित होवो अशाच अर्थाचा मंत्र म्हटला जातो. राष्ट्र हा शब्द वेदामध्ये अनेक वेळा आला आहे. प्राचीन काळी हिंदुस्थानचा भूगोल सांगताना यदुत्तरम समुद्रस्य हिमाद्रेशैव दक्षिणम तद्वर्षम भारतम नाम भारती यत्र संतती असंच सांगितलं जातं. इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी ज्या अनेक विपर्यस्त धारणा शिक्षणाच्या माध्यमातून प्रसृत केल्या त्यातीलच राष्ट्र ही संकल्पनाच नवीन आहे, हीही एक धारणा आहे, अर्थातच ती चुकीची आहे. धार्मिक कृत्य करताना ज्या ज्यावेळी स्थलाचा उल्लेख होतो त्या प्रत्येक समयी भारतवर्षे असा उच्चार न चुकता केला जातो. मी नेपाळमधील मुक्तिनाथ या अगदी उत्तरेच्या सीमेवरील पुण्यक्षेत्री गेलो होतो. तेथील उपाध्यायानं स्नानाच्या प्रसंगी मला संकल्प सांगितला, त्यात भारतवर्षे आर्यावर्तेक देशे नेपाल क्षेत्रे हिमवत पार्श्वे गंगा गोदाया उत्तरे तीरे मुक्तिनाथ धामे असा सांगितला. भारताच्या अखंडतेचा आणि एकराष्ट्रत्वाचा हा केवढा हृदय भरून आणणारा पुरावा आहे.